नमस्कार, मी राजेश शिरभाते. ऐकूया काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की वन रँक वन पेन्शन योजना लागू करून आता 10 वर्ष झाली असून देशातील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टीनं टाकलेलं हे पाऊल आहे. ही त्या सैनिकांना वाहिलेली श्रद्धांजली आहे ज्यांनी देशाचं रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती दिली. सरकार लवकरच दहशतवादविरोधी राष्ट्रीय धोरण जाहीर करणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. गृहमंत्री शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं दहशतवादविरोधी परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. 3 नव्या फौजदारी कायद्यांमुळे नागरिकांच्या अधिकारांचं रक्षण होत असल्याचं अमित शहा म्हणाले. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 13 ते 18 नोव्हेंबर या काळात काँग्रेस नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहेत. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ही माहिती दिली. पक्षाचे प्रमुख नेते या सभांना उपस्थित राहणार असून महाविकास आघाडीचा जाहीरनामा 10 नोव्हेंबरला प्रसिद्ध केला जाईल असंही चेन्नीथला यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज मुंबई इथून आपला वचननामा प्रसिद्ध केला. पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे इथल्या निवासस्थानी या वचननाम्याचं प्रकाशन झालं. संस्कार, अन्न सुरक्षा, महिला, आरोग्य, शिक्षण, पेन्शन, शेतकरी, वंचित समूह, उद्योग तसंच मुंबईच्या विकासासाठी असलेलं धोरण या प्रमुख घटकांवर आधारित हा वचननामा आहे. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 836 अंकांनी घसरून 79,542 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 285 अंकांची घसरण नोंदवून 24,199 अंकांवर बंद झाला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.